वैसे ट्रेंडिंग गाने तो आप एंजॉय कर रहे हैं, उसी के साथ आज मैंने दिया है आपको एक चैलेंज, नो स्मार्टफोन चैलेंज।
रेड एफएम एमएच 93.5
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे। एमएच 93.5 मध्ये आजचं चॅलेंज आहे ते म्हणजे हॅशटॅग नो स्मार्टफोन चॅलेंज। जर का हे चॅलेंज तुम्हाला मी देणार असेल आणि भरपूर मोठं प्राईज सुद्धा मिळणार असेल, तर तुम्ही या स्मार्टफोन शिवाय किती दिवस किती वेळ राहू शकाल मला सांगा। आणि त्याचबरोबर हा जो स्मार्टफोन आहे तो स्मार्टफोन त्याला कशाने रिप्लेस करू शकतो आपण असं तुम्हाला वाटतंय? नांदेडकर काय म्हणताय?
मला तर मोबाईल शिवाय नाही का खूप झालं तर 10-15 मिनिटं नाही का मी नाही का राहील मोबाईल।
मग तुम्ही काय म्हणाल, म्हणजे ही गरज म्हणाल की ऍडिक्शन म्हणाल?
दोन्ही म्हणू शकतो आपण, ऍडिक्शन म्हणू शकतो किंवा गरज म्हणू शकतो।
आजकाल ना मोबाईल मध्ये डोकं घालून बसलेले लोक आपल्याला दिसतात, म्हणजे चार चौकात बसले तरी त्यातच डोकं असतं।
कारण कसं आहे, फेसबुक व्हॉट्सअप हे डेली अपडेट येत राहतात, तुम्हाला काही काम असतात तर नाही बोलू शकतो आपण, काही हरकत नाही।
येस, पण जर का तुम्हाला प्राइज मिळणार असेल आणि चॅलेंज घ्यायचं असेल स्मार्टफोनच्या शिवाय राहण्याचं तर घ्याल का तुम्ही?
पॉसिबल नाही मॅडम तसं,
कितीही मोठं प्राइज असलं तरी सुद्धा।
कारण कसं आहे, आपण एकमेकांशी कनेक्ट झालेलो आहोत, मित्र वगैरे हे नसलं तर मग ते प्राइज बाजूला वाटते ना, जरा छोटं वाटते।
हेही अगदी बरोबर आहे की मित्रांपासून फॅमिली पासून दूर राहावं लागेल, कॉन्टॅक्ट होणार नाही, म्हणून मग स्मार्टफोन पासून किंवा तुमचा जो मोबाईल फोन आहे त्यापासून तुम्ही दूर राहू शकणार नाही। पण जर का एक चॅलेंजच घ्यायचंय तुम्हाला तर तुम्ही स्वीकाराल का ते चॅलेंज? पण जर का एक चॅलेंज घ्यायचंच आहे तुम्हाला, त्यासाठी तुम्हाला प्राइस सुद्धा मिळणार आहे, तर मग तुम्ही हे चॅलेंज स्वीकाराल का? आणि या मोबाईलला ना काहीतरी ऑप्शन जर का शोधायचं असेल तर काय ऑप्शन शोधाल तुम्ही सांगा बरं। 9607007935 डायल करून सांगा। हॅशटॅग नो मोबाईल चॅलेंज घ्यायला तुम्ही तयार आहात का? जल्दी से आपके कॉल का इंतजार मैं कर रही हूँ। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।